सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. इट्स अ फॅन्टॅस्टिक मंडे मॉर्निंग, द 30th of May 2016. वेलकम टू द बिगिनिंग ऑफ द वीक एंड एंड ऑफ द मंथ एडिशन ऑफ मॉर्निंग नंबर वन. टन्स ऑफ थिंग्स लाईन्ड अप फॉर यू. एक तर रेड एफ एमचा शिक्का सीझन 4 चा हा शेवटचा आठवडा आहे. शेवटच्या दोन कॅटेगरीज झाल्यात, त्यामुळे फोकस त्याच्यावर असणार आहे महत्वाचा. त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आपण बावधनच्या उत्सव होम्सला गिफ्ट दिली होती, भेट दिली होती, त्याचं पुढे काय झालं ते आपण बघणार आहोत. कारण मान्सून कधीही आता चालू होईल. प्री मान्सून शावर्स आर एक्सपेक्टेड दिस व्हेरी वीक. सो दॅट्स व्हॉट वील बी टॉकिंग अबाउट. आणि अर्थातच मी आत्ताच आलोय सकाळी सकाळी, पेपर बिपर ऑनलाईन न्यूज सगळ्या एजन्सीचे सगळं मी चेकआउट करतोय आणि लेटेस्ट काय चाललंय आणि तुम्हाला काय ऐकावंसं वाटेल याची यादी तयार करतोय. म्युझिक अर्थात आधीपासूनच तयार असतं माझ्याकडे. सुपर हिट गाणी फॉर एक्झाम्पल कमिंग अप इन जस्ट मिनिट. मी आहे संग्राम. 7:19 ऑन द क्लॉक. 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.